आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी। 7 ते 9 डिसेंबर या कालावधीत विशेष अधिवेशन। भारतीय वायुयान विधेयक 2024 आज राज्यसभेत मंजूर। गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। अदानी लाचखोरी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची विरोधकांची मागणी। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिकेची जय्यत तयारी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 810 अंकांची वाढ। राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली। मुंबईत आझाद मैदानात झालेल्या समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली।
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्मभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन।
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शपथ घेतली। शपथविधी सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान, जे पी नड्डा, रामदास आठवले, जयशंकर, राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि नेते यावेळी उपस्थित होते। तसंच उद्योग, क्रीडा, चित्रपटसृष्टीसह इतर क्षेत्रातले मान्यवरही उपस्थित होते। राज्याला स्थिर आणि लोकाभिमुख सरकार देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळापूर्वी वार्ताहर परिषदेत दिली। महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करायच्या आश्वासनाचा पुनरुच्चार त्यांनी केला। नव्या विधिमंडळात विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यावरून त्यांचं मूल्यमापन करणार नाही। त्यांनी मांडलेल्या योग्य विषयांचा सन्मान करू असंही फडणवीस यांनी सांगितलं। 7 ते 9 डिसेंबर या कालावधीत विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करून राज्यपालांचं अभिभाषण व्हावं यासाठीची शिफारस राज्यपालांना केली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करताना देशाच्या आर्थिक सामाजिक मूल्यांवर परदेशी संस्थांकडून दोषारोप होत असल्याचा मुद्दा राज्यसभेत शून्य प्रहरात भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी मांडला। त्यांना बोलण्यासाठी राज्यसभा अध्यक्ष जगदीश धनखड यांनी अधिक वेळ दिल्याबद्दल विरोधी पक्षांनी आक्षेप घेत गदारोळ केला, त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं। त्यानंतर राज्यसभेचं कामकाज सुरळीतपणे सुरू झालं। राज्यसभेत आज भारतीय वायुयान विधेयक 2024 मंजूर झालं। लोकसभेत हे विधेयक पावसाळी सत्रात मंजूर झालं आहे। या विधेयकात विमानाचं उत्पादन, देखरेख, दुरुस्ती, आयात तसंच अपघात झाल्यास त्याची चौकशी याबद्दलचे नियम आहेत। गेल्या 10 वर्षात देशभरात 10,500 अधिक नवीन टपाल कार्यालयं उघडली असून त्यातली 90% कार्यालयं ग्रामीण भागात तर 5,000 अधिक कार्यालयं नक्षलवादी चळवळीने प्रभावित क्षेत्रामध्ये आहेत अशी माहिती केंद्रीय दूरसंवाद राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी आज राज्यसभेत दिली। येत्या काळात देशात दर 3 किलोमीटरवर 1 टपाल कार्यालय सुरू करायचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं। गेल्या 10 वर्षात इंटरनेट डेटाची किंमत 269 रुपये प्रति गिगाबाईटवरून 8 रुपये 31 पैसे प्रति गिगाबाईटपर्यंत खाली उतरल्याचंही पेम्मासानी यांनी सांगितलं। भाजपा सदस्य निशिकांत दुबे यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर केलेले आरोप तसंच उत्तर प्रदेशातल्या संभल इथं झालेला हिंसाचार या मुद्द्यांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। शून्य प्रहरात त्यांनी एका फ्रेंच प्रकाशनाच्या अहवालाचा उल्लेख करून सांगितलं की अशा शक्ती भारतीय संसद आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असून प्रियंका गांधी, राहुल गांधी समाज माध्यमांवरच्या हँडलवरती हे वृत्त प्रसिद्ध करत आहेत असं दुबे म्हणाले। त्यानंतर काँग्रेस, द्रमुक आणि इतर सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे आधी दुपारी 2 वाजेपर्यंत नंतर दुपारी 3 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करावं लागलं। तीन नंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे सुधारणा विधेयकावर उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण गदारोळ कायम राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अदानी लाचखोरी प्रकरणी आज संसदेच्या परिसरात विरोधी पक्षांनी जोरदार निदर्शनं केली. विरोधी पक्षनेता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह राजद डीएमके आदी प्रमुख विरोधी पक्षांनी निदर्शनं केली. या प्रकरणाची संसदेच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी यावेळी विरोधकांनी केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांना सुविधा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पालिकेनं चैत्यभूमी परिसरात नियंत्रण कक्ष उभारला असून रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालय अशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. चैत्यभूमी परिसरात लावलेल्या LED स्क्रीनवर मुख्य कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय केली आहे. चैत्यभूमीजवळच्या समुद्रात जीवरक्षक बोटी, अग्निशमन यंत्रणाही तैनात केली आहे. यावेळी पालिकेच्या जनसंपर्क विभागानं बाबासाहेबांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आयोजित केलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज 810 अंकांची उसळी घेतली आणि तो 81,766 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 241 अंकांची वाढ नोंदवत 24,708 अंकांवर बंद झाला. तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना या तेजीचा फायदा झाला. परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यामुळे बाजारात तेजी राहिल्याचं शेअर बाजारातल्या सूत्रांनी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत आज ब्रिस्बन इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा संघ 35व्या षटकात 100 धावा करून गारद झाला. मेगन स्कट हिनं 5 बळी घेतले तर किम गर्थ, ऍशले गार्डनर, एनाबेल सुदरलंड आणि एलेना किंग यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. ऑस्ट्रेलियानं 17व्या षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पार केली. जॉर्जिया ओलच्या नाबाद 46 आणि फिबी लिचफील्डच्या 35 धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने विजय साकार केला. भारतातर्फे रेणुका सिंहनं 3 तर प्रिया मिश्राने 2 गडी बाद केले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार केला. रांची इथं राजभवनात झालेल्या समारंभात झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल तसंच नैसर्गिक स्रोतांचा गैरवापर या समस्यांपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी देशातल्या कृषी शास्त्रज्ञांनी नवीन योजना विकसित कराव्यात असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज भुवनेश्वर इथं ओडिशा विद्यापीठाच्या 40व्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. भारत मंडपम इथं 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ईशान्य भारतातल्या अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या 8 राज्यांमधले 250 कारागीर सहभागी होणार आहेत. इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून Proba 3 उपग्रह घेऊन जाणाऱ्या PSLV-C59 प्रक्षेपण यानाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. आकाशात झेपावल्यावर 18 मिनिटांनी हे यान त्याच्या अपेक्षित कक्षेत पोचलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी. 7 ते 9 डिसेंबर या कालावधीत विशेष अधिवेशन. भारतीय वायुयान विधेयक 2024 आज राज्यसभेत मंजूर. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. अदानी लाचखोरी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची विरोधकांची मागणी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिकेची जय्यत तयारी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 810 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.